chinimandi.com पॉडकास्ट।
टोळ दलाची दहशत, साखर कारखाना कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले जागरूक। टोळ धाडीच्या आक्रमणाचे सावट असल्यामुळे जिल्ह्यात अलर्ट घोषित केला आहे। टोळ दलापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक केले जात आहे। यामध्ये साखर कारखान्याचे कर्मचारीही सहकार्य करत आहेत। शुक्रवारी सिंभावली साखर कारखान्याचे कर्मचारी ससुलपूर इथं पोहोचले। इथं त्यांनी शेतकऱ्यांना टोळ हल्ल्याबद्दल जागरूक सुद्धा केली। त्यांनी सांगितले की जर क्षेत्रात टोळांनी हल्ला केला तर त्यांनी कसा बचाव करावा, त्यांचा नाश कसा करावा, टोळांपासून पिकांना कसे वाचवले जाऊ शकते। त्यांनी सांगितले की जर टोळांनी हल्ला केला तर शेताच्या एका कोपऱ्यात धूर करावा, डबे आणि थाळी वाजवून मोठ्याने आवाज करावा, डीजे किंवा जोरात आवाज काढून गोंधळ करावा, याशिवाय रसायनाची फवारणी करावी। याशिवाय त्यांनी शेतकऱ्यांनी ऊसाची प्रजाती 0238 मध्ये टॉप बॉरर रोगाच्या बचावासाठी कोरोजन औषधाची फवारणी करावी। यावेळी साखर कारखान्याचे नरेंद्र सिंग, भाकियूचे जिल्हाध्यक्ष धनवीर शास्त्री, भाकियूचे नेता जतीन चौधरी आदी उपस्थित होते।